पहिले राजे अध्याय 8. इस्रायलमधील सगळी वडीलधारी मंडळी, सर्व घराण्यांचे प्रमुख आणि वंशातील मुख्य यांना राजा सलमोनाने आपल्याबरोबर यरुश्लेम येथे यायला सांगितले. दाविद नगरातून म्हणजे सियोनेतून वरती परमेश्वराच्या कराराचा कोश मंदिरात आणण्यासाठी त्यांना त्याने बोलावले. तेव्हा इस्रायलची सर्व मंडळी सलमोन राजासमोर एकत्र आली. तेव्हा एथानिम हा वर्षाचा 7वा सणाचा महिना चालू होता. इस्रायलची सर्व वडीलधारी मंडळी एकत्र जमली. मग याचकांनी परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश उचलला. त्याबरोबरच दर्शन मंडप, परमेश्वराचा कोश, तेथील सर्व पवित्र पात्रे लेवींनी व याचकांनी वरती वाहून नेली. राजा सलमोन व इस्रायलचे सर्व लोक कराराच्या कोशासमोर आले. तेथे त्यांनी अनेक बली अर्पण केले. तेथे त्यांनी इतकी गुरे मेंढरे अर्पिली की त्यांची मोजदाद करता येणे शक्य नव्हते. मग याचकांनी परमेश्वराचा तो कराराचा कोश आतल्या दालनात ठेवला. मंदिरातील परमपवित्र गाभाऱ्याच्या आत करुबांच्या पंखाखाली तो ठेवला. करुबांचे पंख पवित्र कराराच्या कोशावर पसरलेले होते. कोश आणि त्याचे दांडे पंखांनी झाकलेले होते. हे दांडे इतके लांब होते की परमपवित्र गाभाऱ्यापुढच्या भागात उभे राहणाऱ्यालाही त्यांची टोके दिसत, बाहेरून पाहणाऱ्याला मात्र ती दिसत नसत. हे दांडे अजूनही तेथे आहेत. कराराच्या कोशाच्या आत दोन पाट्या होत्या. होरेब येथे मोशेने हे पेटीच्या आत ठेवले होते. इस्रायली लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर होरेब या ठिकाणी परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार केला होता. परमपवित्र गाभाऱ्यात पवित्र कराराचा कोश ठेवल्यावर याजक तेथून बाहेर पडले. त्याबरोबर परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले. परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरून गेले व मेघामुळे याचकांना उभे राहता येईना. तेव्हा सलमोन म्हणाला, परमेश्वर म्हणाला आहे की मी निबिड अंधकारात वस्ती करीन, परंतु तुला युगानयुग राहण्यासाठी हे मंदिर मी तुझ्यासाठी बांधले आहे. इस्रायल लोकांकडे वळून राजाने त्यांना आशीर्वाद दिला. तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहिली. तो म्हणाला, इस्रायलाचा परमेश्वर देव धन्य असो. माझे वडील दाविद यांना म्हटल्याप्रमाणे त्याने स्वतःच्या हाताने ते पूर्ण केले. परमेश्वर माझ्या वडिलांना म्हणाला, माझ्या इस्रायली प्रजेला मी मिसरमधून बाहेर आणले, पण या वंशातील कुठेही नगर मी अजून माझे नाव राखण्यासाठी, माझे मंदिर उभारण्यासाठी निवडले नाही. तसेच इस्रायल लोकांचा नेता म्हणून अजून कुणाची निवड केली नाही. पण आता माझा जेथे सन्मान होईल असे यरुश्लेम हे नगर मी निवडले आहे, आणि इस्रायल लोकांचा अधिपती म्हणून मी दाविदाची निवड केली आहे. इस्रायलाच्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ मंदिर बांधावे असे माझे वडील दाविद यांच्या फार मनात होते. पण परमेश्वर माझे वडील दाविद यांना म्हणाला, माझ्या नामासाठी मंदिर उभारण्याची तुझ्या मनातील इच्छा मी जाणून आहे. अशी इच्छा तू बाळगलीस ते चांगले आहे, पण तुझ्या हस्ते हे मंदिराचे काम होणार नाही. तर तुझ्या पोटी जो पुत्र होईल तो माझ्या नामासाठी हे मंदिर बांधील. परमेश्वराने जे वचन बोलला ते त्याने खरे करून दाखवले. आता माझे वडील दाविद याच्या गादीवर मी आलो आहे. इस्रायलाच्या परमेश्वर देवासाठी हे मंदिरही मी बांधले आहे. त्यामध्ये पवित्र कराराच्या कोशासाठी एक जागा करवून घेतली आहे. त्या कोशामध्ये परमेश्वराने आपल्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले. तेव्हा केलेला तो करार यामध्ये आहे. सलमोन परमेश्वराच्या वेदीपुढे उभा राहिला व इस्रायलाच्या सर्व मंडळीसमोर दोन्ही हात आकाशाच्या दिशेने पसरले. तो म्हणाला, हे इस्रायलाच्या परमेश्वर देवा, तुझ समान दुसरा कोणी आकाशात किंवा पृथ्वी तलावर नाही. तू हा करार केलास कारण तुझे आमच्यावर प्रेम आहे. तू आपला करार पाळतोस. जे सेवक तू दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याविषयी तू दयाळू आणि एकनिष्ठ असतोस. माझे वडील दाविद या आपल्या सेवकाला तू वचन दिलेस आणि ते खरे करून दाखवलेस. आपल्या मुखाने तू वचन दिलेस आणि तुझ्याच हाताने ते पूर्ण केले आहे. अशी आज वस्तुस्थिती आहे. माझ्या वडिलांना दिलेली इतर वचनेही हे इस्रायलाच्या देवा परमेश्वरा, तू खरी करून दाखव. तू म्हणाला होतास, दाविद तुझ्याप्रमाणेच तुझ्या मुलांनीही माझा मार्ग अनुसरला तर तुझ्या घराण्यातील पुरुषांची परंपरा कधीही खुंटावयाची नाही. एक जण नेहमी इस्रायलाच्या राजासनावर राहील. परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, हा माझे वडील दाविदाला दिलेला शब्दही खरा ठरू दे अशी माझी प्रार्थना आहे. पण परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीवर राहशील का? हे विस्तीर्ण आकाश आणि स्वर्ग यातून तू मावत नाहीस. तेव्हा हे मी बांधलेले मंदिरही तुझ्यासाठी कसे पुरेल? पण कृपा करून माझी प्रार्थना व कळकळीची विनंती ऐक. मी तुझा सेवक आणि तू माझा परमेश्वर देव आहेस. आजही माझी प्रार्थना ऐक. माझ्या नावाचा निवास या ठिकाणी होईल असे ज्या ठिकाणाविषयी तू म्हटले त्या ठिकाणाकडे रात्रंदिवस या मंदिराकडे तुझी दृष्टी असू दे. जी प्रार्थना तुझा सेवक या स्थळाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक. परमेश्वरा, इस्रायलाचे सर्व लोक आणि मी इथे येऊन तुझी प्रार्थना करू तेव्हा त्या प्रार्थना ऐक. तुझे वास्तव्य स्वर्गात आहे हे आम्हास माहीत आहे. तेथे त्या तुझ्या कानावर पडो आणि तू आम्हास क्षमा कर. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या शेजाऱ्याविरुद्ध काही अपराध केल्यास त्यास शपथ घ्यावयास लावल्यास व यात तुझ्या वेदीसमोर घेतली तेव्हा ती तू स्वर्गातून ऐकून निवाडा कर. जर तो अपराधी असेल तर त्यास त्याप्रमाणे शिक्षा कर. आपल्या सेवकाचा न्याय करून दुष्टास दुष्ट ठरव व त्याची कृत्ये त्याच्या माथी येवो आणि धार्मिकास निर्दोष ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्यास बक्षीस देऊन त्याचे समर्थन कर. जेव्हा इस्रायल लोकांचा तुझ्या विरुद्धच्या पापामुळे शत्रूंच्या हातून पराभव होईल व ते त्यांच्या पापापासून मागे फिरतील, तुझ्या नावाने पश्चाताप करतील, प्रार्थना विनंती करून या मंदिरात क्षमा मागतील तेव्हा स्वर्गातून तू त्यांचे ऐक. तुझे लोक इस्रायल यांच्या पापांची क्षमा कर आणि जो देश तू त्यांच्या पूर्वजांना देऊ केला त्यामध्ये त्यांना तू परत आण. त्यांनी तुझ्या विरुद्ध पाप केल्यामुळे आकाश कपाटे बंद झाली व पाऊस पडला नाही तेव्हा ते जर या ठिकाणाकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील व तुझे नाव कबूल करतील व तू दीन केल्यामुळे तुझ्याकडे वळतील तेव्हा स्वर्गातून इस्रायली लोक व तुझे सेवक त्यांची विनवणी ऐकून त्यांच्या पापांची क्षमा कर. त्यांना योग्य मार्गाने चालायला शिकव आणि परमेश्वरा, तू त्यांना वतन म्हणून दिलेल्या भूमीवर पाऊस पडू दे. कधी जमीन ओसाड होऊन त्यावर कोणतेही पीक येणार नाही किंवा एखादा साथीचा रोग पसरेल. कधी टोळधाड भेरड घुली येऊन सगळे पीक फस्त करतील. कधी शत्रूंच्या हल्ल्याला काही ठिकाणचे लोक बळी पडतील किंवा एखाद्या दुखण्याने लोक हैराण होतील असे कधी झाल्यास, एकाने जरी आपल्या पापाची कबुली दिली किंवा सर्व इस्रायली लोकांनी आपल्या जीवाला होणारा त्रास ओळखून मंदिराकडे हात पसरून क्षमा याचना करतील, तर त्यांची प्रार्थना स्वर्गातून ऐकून त्यांना क्षमा कर आणि कृती कर. लोकांच्या मनात काय आहे हे फक्त तूच जाणतोस, तेव्हा प्रत्येकाचा योग्य न्याय निवाडा कर. आमच्या पूर्वजांना तू जी भूमी दिलीस तिथे लोकांनी त्यांचे वास्तव्य तिथे असेपर्यंत तुझा आदर ठेवून व भय धरून राहावे म्हणून एवढे कर. इस्रायली लोकांशिवाय तुझ्या नावासाठी परदेशाहून कोणी आला, कारण तुझे महान नाव, बलशाली हात व पुढे केलेला बाहू ही सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच. व त्यांनी या मंदिराकडे येऊन प्रार्थना केली तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐक, त्यांच्या मनासारखे कर. म्हणजे इस्रायली लोकांप्रमाणेच या लोकांसही तुझ्याबद्दल भय आणि आदर वाटेल. तुझ्या सन्मानार्थ हे मंदिर मी बांधले आहे हे मग सर्व लोकास कळेल. परमेश्वरा, कधी तू आपल्या लोकास शत्रूवर चढाई करायचा आदेश देशील तेव्हा तुझे लोक तू निवडलेल्या या नगराकडे आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या मंदिराकडे वळतील आणि ते तुझ्याकडे प्रार्थना करतील, तेव्हा तू आपल्या स्वर्गातून त्यांची प्रार्थना विनंती ऐक आणि त्यांना मदत कर. जर लोकांच्या हातून तुझ्या विरुद्ध काही पाप घडले, कारण पाप करत नाही असा कोणीच नाही, अशावेळी त्यांच्यावर संतापून तू त्यांच्या शत्रूकडून पराभव करवशील. शत्रू मग त्यांना कैद करून दूर देशी नेतील, तर बंदी करून नेलेल्या देशात गेल्यावर मग हे लोक झाल्या गोष्टी विचारात घेतील, त्यांना आपल्या पापांचा पश्चाताप करतील, तुझ्याकडून दयेची अपेक्षा करतील आणि ते प्रार्थना करतील, आम्ही चुकलो, आमच्या हातून दुष्टाई घडली, अशी ते कबुली देतील. बंदी करून नेलेल्या शत्रूंच्या देशात असताना ते जर अंतकरणपूर्वक तुझ्याकडे वळले आणि तू त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीच्या दिशेने, तू निवडलेल्या या नगराच्या दिशेने आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने त्यांनी प्रार्थना केली, तर ती तू आपल्या स्वर्गातील ठिकाणाहून त्यांची प्रार्थना व विनंती ऐक व त्यास न्याय दे. त्यांच्या सर्व पापांची क्षमा कर. तुझ्या विरुद्ध पाप केल्याबद्दल त्यांना क्षमा कर. त्यांच्या शत्रूंसमोर त्यांच्यावर दया दाखव, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील. ते तुझे लोक आहेत हे आठव. तू त्यांना मिसरमधून बाहेर आणलेस, जसे काही लोखंड वितळविण्याचा तापलेल्या भट्टीतून बाहेर काढले तेच तुझे वतन होत. तर तुझे डोळे तुझ्या सेवकाच्या विनंतीकडे व तुझ्या या इस्रायल लोकांची प्रार्थना कृपा करून ऐक. ते तुझा धावा करतील, त्यांच्या हाकेला प्रतिसाद दे. प्रभू परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व मनुष्यांमधून निवड करून तू यांना वेगळे केले आहेस. तू तुझे अभिवचन दिले आहेस, त्यानुसार हे लोक तुझे वतन व्हावे म्हणून मिसरमधून तू आमच्या पूर्वजांना बाहेर नेलेस. तेव्हा आपला सेवक मोशे याच्याकडून हे कार्य करवून घेतलेस. शलमोनाने आकाशाकडे हात पसरून व परमेश्वराच्या वेदीसमोर गुडघे टेकून ही सर्व प्रार्थना व विनवणी परमेश्वरास करण्याचे संपवल्यावर तो तेथून उठला. मग त्याने इस्रायल लोकास उभे राहून उंच आवाजात आशीर्वाद दिला. तो म्हणाला, परमेश्वराचे स्तवन करा. इस्रायल लोकास विसावा देण्याचे त्याने कबूल केले होते, त्याप्रमाणे त्याने केले आहे. आपला सेवक मोशे याच्या मार्फत वचने दिली होती, त्यापैकी एकही शब्द वाया गेला नाही. आपल्या पूर्वजांना आपला देव परमेश्वर याने जशी साथ दिली तशीच तो पुढे आपल्यालाही देवो. त्याने आम्हास कधी सोडू नये व कधी त्यागू नये. आम्ही त्यास अनुसरावे, त्याच्या मार्गाने जावे, म्हणजेच आपल्या पूर्वजांना त्याने दिलेल्या आज्ञा, सर्व नियम, निर्णय यांचे आम्ही पालन करावे. आजची माझी प्रार्थना आणि माझे मागणे परमेश्वर सतत लक्षात ठेवू. हा राजा त्याचा सेवक आहे, त्याच्यासाठी आणि इस्रायल लोकांसाठी त्याने एवढे करावे. एक दिवसही त्यामध्ये खंड पडू देऊ नये. परमेश्वराने एवढे केले तर हा एकच खरा देव आहे हे जगभरच्या लोकास कळेल. त्याच्याशिवाय दुसरा देव नाही. तुम्ही सर्वांनीही आपल्या परमेश्वर देवाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक असले पाहिजे. त्याच्या सर्व आज्ञा आणि नियम यांचे पालन केले पाहिजे. आत्ताप्रमाणेच पुढेही हे सर्व चालू ठेवले पाहिजे. मग राजासहित सर्व इस्रायल लोकांनी परमेश्वरासमोर यज्ञबली अर्पण केले. शलमोनाने 22,000 गुरे आणि 120,000 मेंढरे बली अर्पिली. ही शांत्यर्पणासाठी होती. अशा प्रकारे राजा आणि इस्रायल लोकांनी मंदिर परमेश्वरास अर्पण केले. मंदिराचे समोरचे अंगणही राजा शलमोनाने त्या दिवशी अर्पण केले. त्याने तेथे होमबली, धान्य आणि आधी शांत्यर्पणासाठी अर्पण केलेल्या जनावरांची चरबी हे सर्व तेथे अर्पण केले. परमेश्वरापुढील पितळेची वेदी त्या मानाने लहान असल्यामुळे त्याने हे अंगणात केले. शलमोनाने आणि त्याच्याबरोबर सर्वांनी त्या दिवशी मंदिरात उत्सव साजरा केला. हमात खिंडीपासून मिसरच्या सीमेपर्यंतच्या भागातील सर्व इस्रायल लोक तेथे हजर होते. हा समुदाय प्रचंड होता. 7 दिवस त्यांनी परमेश्वराच्या सान्निध्यात खाण्यापिण्यात आणि मजेत घालवले. आणखी 7 दिवस त्यांनी आपला मुक्काम लांबवला. अशा प्रकारे हा सोहळा 14 दिवस चालला. नंतर शलमोनाने सर्वांना घरोघरी परतायला सांगितले. राजाला धन्यवाद देऊन त्याचा निरोप घेऊन सर्वजण परतले. परमेश्वराचा सेवक दाविद आणि इस्रायलचे सर्व लोक यांचे परमेश्वराने कल्याण केले म्हणून ते आनंदात होते.